ये है पूरा मराठा साम्राज्य और ये रायगढ़।
अब हिंदुस्तान हमारा है, तो अचानक ये हंबीरराव नाम की आंधी कहां से?
ये आंधी है या कोई हल्की हवा?
सहयाद्रीचा कड़ा श्वास रोकुनी खड़ा।
परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट।
शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणाएकाचा नसतो, तो एकाच वेळी सम्या रयतेचा असतो।
पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे, त्याचं काय?
संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल, कारण संभाजी पुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो।
मी आता औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला नाही जाऊ देत,
इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपून
त्याला खड्ड्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी।
तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो।
अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छाती पाहिजे, कुठं तरी पाठ ठेवू नये।
एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो।
छातीची चाळण कर पण पाठीची गाळण नाही उदाहरण।
एवढी अवघड मोहीम आखली खरी, पण खास खळग्यांची जाणीव असेल।
सरजा खान एक ऐसी ताकद है जो हमेशा आखरी वक्त काम।
त्या सरजा खानाकडे काय मना आग ओकणाऱ्या तोफ आहे, कारण मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजर आहेत।
ऐलान करतो जो इन मराठों ने जिंदगी में कभी देखी नहीं होगी।
जय भवानी। आज अपना फगवा मातीत नहीं, गनीमतच्या छातीत रोवायचा।